यशया अध्याय 57. धार्मिक नाश पावतो पण कुणीच हे विचारात घेत नाही आणि कराचे विश्वासू लोक एकत्र जमले पण कोणासही हे समजले नाही की धार्मिक दुष्टामुळे एकत्र झाला आहे. तो शांतीत प्रवेश करतो जो प्रत्येक आपल्या सरळतेने चालतो तो आपल्या पलंगावर विसावा घेतो. पण तुम्ही छटकिनीच्या मुलांनो, व्याभिचारिणी आणि जाराच्या संतनांनो इकडे जवळ या. तुम्ही आनंदाने कोणाचा उपवास करता? कोणाविरुद्ध तुम्ही आपले तोंड उघडता आणि जीभ काढता? तुम्ही बंडखोराची मुले, खोट्याची संतान नाही काय? तुम्ही प्रत्येक झाडाखाली याला झाडामध्ये मधोमंत होता. तुम्ही जे सुकलेल्या नदी खोऱ्यामध्ये खडकाच्या कड्याखाली मुले ठार मरता, नदीतल्या खोऱ्यातील गुळगुळीत दगडांमध्ये तुझा वाटा आहे. त्यासाठीच तुला नियुक्त केले, तेच तुझे भक्ती करण्याचे साधन आहे. तू तुझे पेयरपणे त्यांनाच ओतून दिले आणि अन्नार्पणे वाहिले आहे. या गोष्टीमध्ये मी आनंद घ्यावा का? तू तुझे अंथरूण उंच पर्वतावर तयार केले आहे, तेथेच तू यज्ञ अर्पण करायला वर गेलीस. तू आपले चिन्ह दारांच्या व खांबाच्या आड ठेवले. तू मला निर्जल केले आहे, तू स्वतःला नग्न केले आणि वर चढून गेलीस. तू आपले अंथरूण पसरट केले, तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले. तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस, तेल घेऊन तू राजासमोर गेलीस आणि आपली सुगंधी द्रवे पुष्कळ केलीस. तुझे दूत तू अतिदूर पाठवले आणि तू अधोलोकात गेलीस. तू आपल्या लांब मार्गामुळे थकली आहेस, परंतु तू कधी असे म्हटले नाही की हे निराशजनक आहे. आपल्या हातात तुला जीवन सापडले आहे, यास्तव तू दुर्बळ झाली नाहीस. तू कोणामुळे अशी काळजीत आणि भयात आहेस ज्यामुळे तू फसवेपणाचे काम केलेस? तू माझी दखलही घेतली नाहीस किंवा माझ्याबद्दल गंभीरपणे विचारही केला नाहीस. मी बराच वेळ गप्प नव्हतो, मी होतो का? तरी तुम्ही मला गंभीरतेने घेतले नाही. मी तुझ्या चांगुलपणाबद्दल घोषणा करेन, पण तुझी कृत्ये लक्षात घेतली असता ते तुला मदत करणार नाहीत. जेव्हा तू रडशील तेव्हा तुझ्या मूर्त्यांचा समुदाय तुला सोडवो. त्याऐवजी वारा त्यांना घेऊन जाईल, श्वास त्या सर्वांना उडवून नेईल. पण जो माझ्या ठाई आश्रय घेतो तो भूमीचा ताबा घेईल आणि माझा पवित्र डोंगर वतन करून घेईल. तो म्हणेल, बांधा बांधा, रस्ता मोकळा करा, माझ्या लोकांच्या रस्त्यातील सर्व अडथळे काढून टाका. कारण जो उंच व परम थोर आहे, जो सदा सर्व काळ राहतो, ज्याचे नाव पवित्र आहे, तो असे म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो. नम्रजनाच्या आत्म्याला पुनर्जीवित करायला आणि पश्चातापी लोकांच्या हृदयाला पुनर्जीवित करायला, अनुतापी व नम्र आत्म्याचा जो आहे त्याच्याजवळही मी राहतो. कारण मी सदा सर्व काळ दोष लावणार नाही आणि सदा सर्व काळ रागही धरणार नाही. कारण मनुष्याचा आत्मा आणि मी त्यास दिलेले जीवन हे माझ्यासमोर कमजोर होतील. कारण त्यांच्या लोभाच्या अन्यायामुळं मला राग आला आणि मी त्यास शिक्षा केली. मी आपले मुख लपविले आणि मी रागवलो, पण तरीही तो मागे हटला व आपल्या हृदयाच्या मार्गात चालत गेला. मी त्यांचे मार्ग पाहिले आहेत, मी त्यास बरे करीन. मी त्यास मार्गदर्शन करीन आणि त्यास व त्याच्या शोक करणाऱ्यास सांत्वन देईल. आणि मी त्यांच्या मुखातून आभार वचने उच्चारीन. जो दूर आहे त्याला आणि जो जवळ आहे त्यास शांती असो, असे परमेश्वर म्हणतो. आणि मी त्यास निरोगी करीन. पण दुष्ट हे खवळलेल्या समुद्राप्रमाणे आहेत, जो शांत राहत नाही आणि त्याची जले ही चिखल व माती ढवळून काढतात. पाप्यास काही शांती नाही, असे परमेश्वर म्हणतो.